दुसरे इतिहास अध्याय 27। योथाम राजा झाला तेव्हा तो 25 वर्षांचा होता। त्याने यरुश्लेमेवर 16 वर्षे राज्य केले। त्याच्या आईचे नाव यरुशा, ती सादोकाची कन्या। योथाम परमेश्वराच्या दृष्टीने उचित तेच करीत असे। आपले पिता उज्जिया यांच्याप्रमाणेच तो परमेश्वराच्या आज्ञेत राहिला। पण त्याचे पिता जसे परमेश्वराच्या मंदिरात धूप जाळायला गेले तसे मात्र त्याने केले नाही। लोकांचे वाईट मार्गाने जाणे चालूच होते। परमेश्वराच्या मंदिराचा वरचा दरवाजा योथामाने पुन्हा करवला। ओफेलच्या कोटावर त्याने बरेच बांधकाम केले। यहुदाच्या डोंगराळ प्रदेशात नगरे वसवली। जंगलात किल्ले आणि बुरुज बांधले। अम्मोन्याचा राजा आणि त्यांचे सैन्य यांच्यावर योथामाने चढाई केली आणि त्यांचा पराभव केला। त्यामुळे पुढील 3 वर्षे अम्मोनी योथामाला 100 किक्कार चांदी, 10,000 कोर गहू आणि तेवढेच जव दरवर्षी देत असत। परमेश्वर देवाने सांगितल्याप्रमाणे मनपूर्वक आचरण केल्यामुळे योथामाचे सामर्थ्य वाढले। त्याने केलेल्या इतर गोष्टी आणि लढाया यांची हकीकत इस्रायल व यहुदा राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेली आहे। योथाम गादीवर आला तेव्हा 25 वर्षाचा होता। त्याने यरुश्लेमामध्ये 16 वर्षे राज्य केले। पुढे योथाम मरण पावला आणि त्याच्या पूर्वजांशेजारी दफन केले गेले। दावीद नगरात लोकांनी त्यास पुरले। योथामाच्या जागी अहाज हा त्याचा पुत्र राज्य करू लागला।